चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शाळांमध्ये साखर पेयावर प्रतिबंध घातल्यास जमैका साखर उद्योगावर होणार नकारात्मक परिणाम। जमैका ॲग्रिकल्चर सोसायटीचे अध्यक्ष लेनवर्थ फुलटन हे स्थानिक साखर उद्योगाची सद्यस्थिती पाहून चिंतेत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार साखर कारखाने कमी होत आहेत। ते म्हणाले की जेव्हा मी अहवाल पाहतो तेव्हा असं दिसतं की 1940 मध्ये 140 पेक्षा अधिक साखर कारखाने होते, 1980 मध्ये जवळपास 15 होते, आज केवळ 3 आहेत। हे निश्चित रूपात नकारात्मक संकेत आहेत। शाळांमध्ये साखर पेयावर प्रतिबंध घालण्यासंदर्भात फुलटन म्हणाले की यामुळे साखर उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल। त्यांनी सांगितलं की याचा अधिक वापर चांगला नाही आणि आरोग्यावर परिणाम करणारा आहे। दरम्यान सरकारनं सेंट एलिझाबेथमध्ये सेंट कॅथरीन आणि एपल्टन एस्टेटमध्ये वर्थ पार्क एस्टेट आणि क्लेरेंटनमध्ये मॉनमस्क येथून ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त $200 मिलियन देत आहे। ही मदत 2019-2020 पिकासाठी आहे। 2018-2019 पिकासाठी समान मूल्य दिलं गेलं होतं।